नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीला एकजुटीनं सामोरं जाण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही 70%, पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. 2011 पूर्वीचं सरकारी जागेवरचं 1500 चौरस फुटांपर्यंतचं अतिक्रमण नियमबद्ध होणार, महसूल मंत्र्यांची माहिती. आणि राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता, मराठवाड्यातही पावसाचा अलर्ट. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची परिस्थिती निर्माण झाली असून आपल्याला एकजुटीनं या आव्हानात्मक स्थितीतून बाहेर पडायचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते देशवासियांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमाचा 132वा भाग काल प्रसारित झाला. आपले जागतिक संबंध, निरनिराळ्या देशांकडून मिळत असलेलं सहकार्य आणि गेल्या दशकभरात उभं राहिलेलं देशाचं सामर्थ्य यांच्या बळावर भारत या परिस्थितीचा नेटानं सामना करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागरिकांनी जागरूक राहावं, अफवांना बळी पडू नये, सरकारकडून आपल्याला सातत्यानं जी माहिती दिली जात आहे तिच्यावर विश्वास ठेवावा असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले,
निश्चित तौर पर यह चुनौतीपूर्ण समय है. मैं आज मन की बात के माध्यम से सभी देशवासियों से फिर यह आग्रह करूंगा कि हमें एकजुट होकर इस चुनौती से बाहर निकलना है. जो लोग इस विषय पर भी राजनीति कर रहे हैं उन्हें राजनीति नहीं करनी चाहिए. यह देश के 140 करोड़ देशवासियों के हित से जुड़ा विषय है. मैं सभी देशवासियों से अपील भी करूंगा कि वो जागरूक रहे, अफवाहों के बहकावे में न आए. सरकार की तरफ से जो आपको निरंतर जानकारी दी जा रही है उस पर भरोसा करें.
युवा शक्तीला अर्थसंकल्पाची प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडण्यासाठी माय भारत संघटनेच्या वतीनं अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषेत देशभरातल्या 12 लाख युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. या उपक्रमांतर्गत निवडलेल्या निबंधांमधून युवा वर्गानं राष्ट्रहिताचे अनेक मुद्दे मांडल्याचं त्यांनी सांगितलं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय, तसंच जम्मू काश्मीरनं प्रथमच रणजी चषक जिंकल्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिनाला 100 पेक्षा कमी दिवस उरले असल्याचं सांगून त्यांनी श्रोत्यांना आरोग्यवर्धनाबाबत माहिती दिली. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात दिसू लागला आहे, त्यामुळेच आता शहरात मोठ्या प्रमाणात घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवलेले दिसतात असं त्यांनी सांगितलं. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात जलसंधारणासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करून जलसंवर्धनाचं महत्व पंतप्रधानांनी मन की बात मध्ये अधोरेखित केलं. देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत असून रोज 55 लाख सिलेंडरचं वितरण केलं जात आहे, तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठाही सामान्य परिस्थितीत होता त्याच्या 70% पोहोचल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं सांगितलं. देशभरातल्या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध असून 94,000 मेट्रिक टनाचा माल वाहून नेणारी 2 एलपीजी वाहक जहाजं भारताच्या दिशेनं निघाल्याचं मंत्रालयानं सांगितलं. 69व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचं उद्घाटन काल नागपूर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पोलीस ड्युटी मीट हा विविध राज्यांनी विकसित केलेल्या क्षमतांचं आदान प्रदान करण्यासाठी महत्वाचा मंच आहे, यामुळे सामूहिकरित्या आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या ड्युटी मीटमध्ये देशभरातले 29 पथकं, 935 पोलीस कर्मचारी आणि 152 डॉग स्क्वॉड सहभागी झाले आहेत. 2011 पूर्वी सरकारी जागेवर 1500 चौरस फुटांपर्यंत असलेलं अतिक्रमण नियमबद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
1500 फुटापर्यंत जर अतिक्रमण असेल त्याचं 500 फूट असेल त्यांना 500 फूटपर्यंत, ज्यांचं 700 फूट असेल त्यांना 700 फूटपर्यंत, पण 1500 फूटपर्यंत आता 2011 पूर्वीचे सरकारी जागेवरचे अतिक्रमण हे नियमाकुल करता येईल असा निर्णय घेतला आहे. आम्ही राज्याच्या जनतेला निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर सरकारी जागेवर असलेल्या लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजे, त्यांचा प्लॉट त्यांना घर बांधकामाकरता मिळाला पाहिजे, याकरता हा निर्णय घेतलेला आहे. राज्यामध्ये जवळपास 15 लक्षाच्या वर परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होणार आहे.
यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळत होते, मात्र आता सर्वसामान्य नागरिकांसाठी पट्टे वाटपाचा निर्णय घेतला असून पट्टा मिळाल्यानंतर केवळ 1000 रुपयात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. महिला लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी नाशिकच्या न्यायालयानं 3 दिवसांनी वाढवली आहे. खरात याच्या विरोधात आणखी 2 महिलांनी तक्रार केली असून तो चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे त्याची पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
आता शिकायला तुमच्या संघर्षाला शिष्यवृत्तीची मदत शासनाची, मदत तुम्हाही शासनाची. हो यशाची वाट चाल विद्यार्थ्यांची, नवी उमेद मिळे ही शिक्षणाची. योजना विद्यार्थ्यांची, नवबौद्ध प्रवर्गाची, अनुसूचित जातीची, आठही उत्पन्नाची. 2.5 लाख वर्षाला व कमी मिळकत पालकांची. विद्यार्थी उत्तीर्ण परीक्षा मॅट्रिकची, आठही संलग्न बँक खाते. शिष्यवृत्तीची मदत शासनाची, शिष्यवृत्तीची मदत शासनाची.
अधिक माहितीसाठी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधा. प्रस्तुती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय घेतले असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं शेतकरी मेळाव्यात ते काल बोलत होते. लाडकी बहिणी योजनेची रक्कम वाढवली जाईल असं सांगून शिंदे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज बिल माफी या योजनांचाही उल्लेख केला. केंद्र शासनाच्या अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातल्या कौठा भागासाठी मंजूर असलेल्या 24 तास पाणी पुरवठा योजनेला आजपासून सुरुवात होत आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुमंत पाटील यांनी दिली. धाराशिव तालुक्यातल्या पळसप इथं 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ सुरेश सावंत यांच्यासह साहित्यिक आणि मान्यवर उपस्थित होते. मराठी साहित्याला मोठी परंपरा असल्याचं नमूद करत पाटील यांनी संत साहित्याचा वारसा जपण्याचं कार्य मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या निमित्तानं दरवर्षी होत असल्याचं नमूद केलं. तत्पूर्वी काल सकाळी गावातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. परभणी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियान विभागांतर्गत सांडपाणी आणि घनकचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन विषयावर कार्यशाळा काल घेण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कारांचं वितरणही यावेळी करण्यात आलं. मानवत तालुक्यातल्या कोल्हावाडी ग्रामपंचायतीला प्रथम, जिंतूर तालुक्यातल्या कुंभारीला द्वितीय, तर पूर्णा तालुक्यातल्या पिपळा लोखंडे ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. 52 लाख रुपयांच्या महसूल थकबाकीमुळे जालना जिल्ह्यातल्या एका मल्टीमॉडेल ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या 495 एकर जागेवर प्रशासनानं जप्ती आणली आहे. वसुलीसाठी अनेकदा नोटीस बजावूनही प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर न दिल्यानं ही कारवाई करण्यात आली. राज्यात येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा तर काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर नांदेड आणि हिंगोलीला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीला एकजुटीनं सामोरं जाण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठाही 70%, पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण. आणि 2011 पूर्वीचं सरकारी जागेवरचं 1500 चौरस फुटांपर्यंतचं अतिक्रमण नियमबद्ध होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.